आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची भारतीय सैन्य दलांची माहिती. ऑपरेशन सिंदूर भारताच्या राजकीय सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन. श्रीलंकेवर मात करत भारतानं महिलांची तिरंगी क्रिकेट मालिका जिंकली. आणि खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खात्यात 80 पदकं, पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी काल दिली. लष्करी कार्यवाही महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई कार्यवाही महासंचालक एअर मार्शल ए के भारती आणि नौदल कार्यवाही महासंचालक व्हाईस अॅडमिरल ए एन प्रमोद यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत भारताच्या हवाई हल्ल्याविषयी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाविषयीचे तपशील समोर ठेवले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये कुख्यात दहशतवादी युसुफ अझहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सिर अहमद यांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणं हाच होता. ही बाब भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रतिनिधींनी अधोरेखित केली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ वारंवार झालेला गोळीबार, भारताच्या हद्दीत आलेले असंख्य ड्रोन्स, इतर तत्सम यंत्र यामुळे भारतानं स्वसंरक्षणासाठी आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या तळांना लक्ष्य केलं. या कारवाईत पाकिस्तानचे 35 ते 40 जवान मृत्युमुखी पडल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर काही तासातच पाकिस्ताननं पुन्हा सीमेपलीकडून गोळीबार केला. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर द्यायचं पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला दिलं असल्याचंही लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितलं. भारतानं आतापर्यंत केलेल्या कोणत्याही कारवाईचा उद्देश पाकिस्तानी सशस्त्र दलांना किंवा नागरिकांना लक्ष्य करणं हा नव्हता, तर तिथले दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करणं हेच भारताचं लक्ष्य होतं, असं या तिन्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान दोन्ही देशांच्या लष्करी कार्यवाही प्रमुखांची आज दुपारी 12 वाजता चर्चा होणार आहे, असं लेफ्टनंट जनरल घई यांनी सांगितलं. भारत पाकिस्तान दरम्यानचा तणाव, पाकिस्तानबरोबर जाहीर केलेली शस्त्रसंधी आणि या शस्त्रसंधीबाबत झालेल्या सामंजस्य कराराचं पाकिस्तानकडून वारंवार होत असलेलं उल्लंघन, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालही नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी या बैठकीला उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. लखनौ इथं ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं उद्घाटन काल राजनाथ सिंग यांच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
भारत में आतंकवादी घटनाएं करने और कराने का क्या अंजाम होता है, यह पूरे विश्व ने उरी की घटना के बाद देखा, जब हमारी सेना ने पाकिस्तान में घुसकर सर्जिकल स्ट्राइक की, पुलवामा के बाद देखा जब बालाकोट पर एयर स्ट्राइक की गई, और अब पहलगाम की घटना के बाद दुनिया देख रही है कि जब भारत ने पाकिस्तान के भीतर घुसकर मल्टीपल स्ट्राइक की है. आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस की नीति पर चलते हुए हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने स्पष्ट कर दिया है कि यह नया भारत है जो आतंक के खिलाफ सरहद के इस पार और उस पार दोनों तरफ प्रभावी कार्रवाई करेगा. यह हमारे प्रधानमंत्री जी ने स्पष्ट रूप से यह संदेश दे दिया.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पूजन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मालवण राजकोटमध्ये विक्रमी वेळात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा उभा राहिला आहे. त्याची भव्यता आणखी अधोरेखित करण्यासाठी आजूबाजूचा परिसर सुशोभित करण्याचं आणि शिवसृष्टी उभारण्याचं काम लवकरच सुरू होईल, त्यामुळे पर्यटनदृष्ट्या इथल्या भागाला अधिक महत्व येईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
गेल्या 26 ऑगस्टला इथला पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर 6 महिन्यात जगाला हेवा वाटेल असा पुतळा उभारण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे 31.75 कोटी रुपये खर्च करून 60 फूट उंचीचा हा ब्रॉन्झ धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. हे पुतळा उभारण्याचं काम मेसर्स राम सुतार आर्ट क्रिएशन यांनी केलं असून त्याच्या मजबूतीसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुतळ्याचं पूजन केल्यानंतर परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केलं. यावेळी शिव आरती देखील करण्यात आली. पुतळा उभारणीसाठी हातभार लावलेल्यांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जगभरातल्या नागरिकांना आणि भगवान बुद्धांच्या अनुयायांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांनी भगवान बुद्धांचे आदर्श त्यांच्या जीवनात स्वीकारावेत आणि शांततापूर्ण सुसंवादी आणि विकसित राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं अशी इच्छा राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात व्यक्त केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा पवित्र दिवस भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचं प्रतीक आहे असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. वनविभागाच्या वतीनं दरवर्षी वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमेला शासकीय यंत्रणा आणि वन्यजीव तज्ञांच्या सहभागातून प्राणीगणना होते, कारण या पौर्णिमेला रात्रीचा कालावधी मोठा आणि चंद्रबिंबही खूप मोठा असतं. मात्र यंदा सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे प्राणीगणनेत मोठा अडसर निर्माण झाला आहे. तरीही वनविभागानं विविध ठिकाणी प्राणीगणनेसाठी तयारी केली आहे. प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं काम पुणे महानगरपालिकेनं हाती घेतलं असून या प्रकल्पासाठी महापालिका एकंदर 300 कोटी रुपये खर्च करणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत असं आवाहन पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी केलं आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना 2.0 जाहीर केलेली आहे. त्याच्यात सुद्धा आता आम्ही अर्ज मागवलेले आहेत. जवळजवळ 9,000 अर्ज ऑनलाईन लोकांनी केलेले आहेत. याच्यामध्ये आम्ही यावर्षी 4,700 घरं बांधण्याचं नियोजन केलेलं आहे आणि जवळजवळ शहराच्या प्रमुख अशा 6 ठिकाणी आम्ही घरं बांधणार आहोत. ही ठिकाणं आहेत बालेवाडी, कोंढवा, धानोरी, हडपसर, वडगाव खुर्द आणि खराडी. तर नागरिकांनी जास्तीत जास्तपणे अर्ज करून या योजनेचा फायदा घ्यावा अशी महानगरपालिकेतर्फे आपल्या सगळ्यांना विनंती आहे.
कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूणमधल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तूसंग्रहालयाचं उद्घाटन काल रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. हे वस्तूसंग्रहालय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्वाचा ठेवा असल्याची भावना सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. रत्नागिरी इथल्या मुख्य बसस्थानकाच्या नव्या इमारतीचं लोकार्पणही काल पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडला. 1958 उभारलेल्या या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचं काम 2014 पासून विविध कारणांमुळे रखडलं होतं. महिलांच्या मर्यादित षटकांच्या तिरंगी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव करत ही मालिका जिंकली. कोलंबो इथं काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 343 धावांचं कठीण लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचा संघ 49व्या षटकात 245 धावात करू शकला. भारताच्या स्मृती बंधनानं 101 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावा केल्या. स्मृती या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं 30 सुवर्ण, 25 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकंदर 80 पदकांची कमाई करत पदक तालिकेतला अव्वल स्थान कायम राखलं आहे. योगासन स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं पदकांचा चौकार ठोकला. मुलांच्या गटात रोहन तायडे, अंश मयेकर तर मुलींच्या गटात रुद्राक्षी भावे आणि प्रांजल व्हान्ना या जोड्यांनी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. याशिवाय महाराष्ट्राच्या संघानं आणखी 2 रौप्य पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात सांगलीच्या यश खंडाळेनं 67 किलो गटात सुवर्णपदक मिळवलं. टेनिसमध्ये एकेरीत अर्णव पापरकर, ऐश्वर्या जाधव यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आजपासून अॅथलेटिक्स आणि कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू होणार असून यातही महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. नाशिकमध्ये काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसात सुमारे 50 वृक्ष कोसळले. रस्त्यांवरून वाहत असलेल्या पाण्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. बुलडाणा जिल्ह्यातही पावसानं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची भारतीय सैन्य दलांची माहिती. ऑपरेशन सिंदूर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन. श्रीलंकेवर मात करत भारतानं महिलांची तिरंगी क्रिकेट मालिका जिंकली आणि खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खात्यात 80 पदकं. पदक तालिकेतला अव्वल स्थान कायम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.